शास्त्रे अध्याय 16. शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला. तिथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्या जवळ गेला. गज्जेकरास सांगण्यात आले की शमशोन तिथे आला आहे. गज्जाकरांनी ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजळेपर्यंत आपण वाट पाहूया आणि मग आपण त्यास जीवे मारू. शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछाण्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले. त्यानंतर असे झाले की तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला. तिचे नाव तर दलीला होते. पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येक जण तुला 1100 चांदीची नाणी देऊ. आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, मी विनंती करते, तुझे महान बळ कशात आहे आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तिहीन होशील ते मला सांग. तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, धनुष्याच्या व न सुकलेल्या अशा 7 हिरव्या वाद्यांनी जर त्यांनी मला बांधले तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन. नंतर पलिष्ठ्यांचे अधिकारी 7 सालपटे जी सुकली नव्हती अशी ते घेऊन दलीलाकडे आले आणि तिने त्यास त्यांनी बांधले. तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती आणि तिने त्यास म्हटले, शमशोना, पलिष्टी तुझवर चालून आले आहेत, परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या 7 हिरव्या वाद्या तोडून टाकल्या आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही. दलीला शमशोनाला म्हणाली, पहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते मी विनंती करते, मला सांगा. तेव्हा त्याने तिला सांगितले, जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन. तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्यास बांधले आणि त्यास म्हटले, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत. तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते, परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले. दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाड्याच करत आला आहात, तुमच्यावर कशाने मात करता येईल हे मला सांग. तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू माझ्या डोक्याच्या केसांच्या 7 बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर मनुष्यासारखा होईन. तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले आणि ती त्यास म्हणाली, शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले. तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व माग सुद्धा उखडून काढला. ती त्यास म्हणाली, तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही. तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की त्यास मरून जावेसे वाटू लागले. म्हणून शमशोनाने तिला सर्व काही सांगितले आणि म्हणाला, माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्त्रा फिरविला गेला नाही, कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे. जर माझे मुंडन झाले तर माझे बळ मजपासून जाईल आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन. जेव्हा दलीलाने पाहिले, त्याने आपले सर्व काही सत्य सांगितले, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यास बोलावणे पाठविले व ती म्हणाली, पुन्हा या, कारण त्याने मला सर्व काही सांगितले आहे. तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले. मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरुवात केली आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले. ती म्हणाली, हे शमशोना, पलिष्टी तुझ्यावर आले आहेत. तेव्हा तू आपल्या झोपेतून जागा होऊन उठला, म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हलवून सुटेल, परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते हे त्यास कळले नाही. पलिष्ठ्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळ्याच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदीशाळेत धान्य दळीत असे. तथापि त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. मग पलिष्ठ्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले, कारण ते म्हणाले, आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे. तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली. त्यांनी असे म्हटले की, आमच्या देवाने जो आमचा शत्रू त्याच्यावर विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे. आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, तुम्ही शमशोनाला बोलवा म्हणजे तो आमची करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदीवानांच्या घरातून बोलावले आणि तो त्यांच्या पुढे थट्टेचे पात्र झाला आणि त्यांनी त्यास खांबाच्या मध्ये उभे केले होते. शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, ज्या खांबांच्या ह्या इमारतीला आधार आहे ते मी चाचपावे, म्हणून तू मला त्याजवळ ने म्हणजे मी त्याच्यावर टेकेन. ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते आणि पलिष्ठ्यांचे सर्व अधिकारी तेथे होते. सुमारे 3,000 स्त्री पुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, हे प्रभू देवा, कृपा करून माझी आठवण कर आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर, म्हणजे मी आपल्या दोन डोळ्यांविषयी पलिष्ठ्यांचा एकदम सूड उगवून घेईल. नंतर ज्या दोन मधल्या खांबावर ते सभागृह उभे राहिलेले होते आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातल्या एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला. तेव्हा शमशोन म्हणाला, पलिष्ठ्यांच्या बरोबर माझाही जीव जाओ. मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यांच्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते त्यापेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते. नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले आणि त्यास नेऊन सराव व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले. त्याने तर 20 वर्षे इस्रायलाचा न्याय केला होता.